आकाशवाणी सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जेरिया दौऱ्यावर, भारतीय समुदायाशी साधला संवाद. पीएम गतिशक्ती बृहद आराखड्यामुळे विकसित भारत उपक्रमाला नवी गती मिळेल, पंतप्रधानांचा विश्वास. जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट रद्द, नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा. महिला T20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची भारतीय संघावर मात. आणि पुढील 4 दिवसात देशाच्या दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी या 3 देशांच्या आठवडाभराच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल संध्याकाळी अल्जेरियाची राजधानी अल्जियर्स इथं पोहोचले असून काल त्यांनी येथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. यावेळी केलेल्या भाषणात अल्जेरियाच्या स्वातंत्र्यापासून उभय देशांदरम्यान घनिष्ठ संबंध कायम असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. भारतीय समुदाय भारताचं हित आणि संस्कृती पुढे नेत असल्याबद्दल त्यांनी भारतीय समुदायाची प्रशंसा केली. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 16 ऑक्टोबरला राष्ट्रपती मॉरिटानियाला भेट देणार असून 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान त्या मलावीला भेट देतील. या देशांच्या भेटीदरम्यान राष्ट्रपती तिथल्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत, तसंच व्यापार आणि उद्योग प्रमुखांच्या भेटीही घेणार आहेत. पीएम गतिशक्ती बृहद आराखडा सर्व क्षेत्रात वापरला जात आहे, यामुळे विकसित भारत उपक्रमाला नवीन गती मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं असलेल्या पीएम गतिशक्ती अनुभूती केंद्राला मोदी यांनी काल भेट दिली. पीएम गतिशक्तीची मुख्य वैशिष्ट्य, यश आणि मुख्य टप्पे या अनुभूती केंद्रात दर्शवले आहेत. पीएम गतिशक्ती बृहद आराखड्याला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. या उपक्रमामुळे देशभरातील प्रकल्पांचं वेगवान नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये झालेल्या प्रगतीची त्यांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP अनुभूती केंद्रालाही भेट दिली आणि विविध जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या उत्पादनांची निवड, त्यांचं ब्रँडिंग आणि जाहिरातीत मदत करण्यासाठी ODOP उपक्रमानं केलेल्या प्रगत वाटचालीचं कौतुक केलं. आंतर संसदीय संघाच्या जिनिव्हा इथं होणाऱ्या 149व्या परिषदेत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळ सहभागी होत आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत शांततापूर्ण आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा वापर ही या परिषदेची संकल्पना आहे. या प्रतिनिधी मंडळात 180 संसद सदस्य आणि 18 सहयोगी सदस्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट रद्द केली असून आता इथे नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारनं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीला बहुमत मिळालं आहे. 26 नोव्हेंबर रोजी संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. ते काल महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारण्यात येणार असल्याचं रिजिजू म्हणाले. संविधानात बदल करण्यात येणार असा अपप्रचार काही घटकांकडून होत आहे, या अपप्रचाराला बळी पडू नका असं आवाहनही रिजिजू यांनी यावेळी केलं. माहिती प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विविध विभागांनी केंद्र सरकारच्या योजना चांगल्या रीतीनं जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी केलं. नागपूर आकाशवाणी केंद्रात काल माहिती प्रसारण मंत्रालयाच्या विविध कार्यालय प्रमुखांची आणि अधिकाऱ्यांची त्यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यानंतर जाजू यांनी आकाशवाणीतील स्टुडिओ तसंच परिसराची पाहणी केली. स्वच्छता अभियानाअंतर्गत एक पेड मा के नाम या उपक्रमात देखील माहिती प्रसारण मंत्रालयाच्या विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवल्याचं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मध्य उत्तर इस्रायलमधील लष्करी तळावर काल रात्री हेजबोलानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान 4 इस्रायली सैनिक ठार झाले आणि 58 अधिक जण जखमी झाले. दरम्यान गुरुवारी इस्रायलनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचं लेबेनॉन स्थित हेजबोला या दहशतवादी गटानं सांगत रेडिओ संदेशाद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाच्या दक्षिण लेबेनॉनमधील शांती सेना तिथून दूर हलवण्याची विनंती इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष अँटोनियो गुटेरस यांना केली आहे. गेल्या काही दिवसात इस्रायलनं लेबेनॉनमध्ये केलेल्या गोळीबारात शांतीसेनेचे 5 जवान जखमी झाले. मात्र तरीही शांतीसेनेनं मागे हटण्यास नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही विनंती करण्यात आली आहे. इस्रायल आणि लेबेनॉनमधील संघर्षात शांतीसेनेची हानी होऊ नये हा या विनंतीमागचा उद्देश आहे. मध्य गाझा पट्टीतील नुसेरात इथल्या निर्वासित शिबिरातील विस्थापित लोकांच्या शाळेवर इस्रायलनं केलेल्या गोळीबारात किमान 17 पॅलेस्टिनी ठार आणि 80 जण जखमी झाल्याचं पॅलेस्टिनी सूत्रांनी सांगितलं आहे. मृतांमध्ये विशेषतः महिला आणि बालकांचा समावेश आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक शिखर परिषद नवी दिल्लीत होत आहे. द्विपक्षीय व्यापार, पुरवठा साखळी, सेमीकंडक्टर गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान सहकार्य वाढवणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यानंतर ही परिषद होत आहे. हरियाणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी भाजपनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर जम्मू काश्मीरमधील विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अंमली पदार्थ आणि नशामुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष आणि गुजरात पोलिसांनी गुजरातमधून 518 किलोग्राम कोकेन जप्त केलं आहे. गुजरातमधील अंकलेश्वर येथील एका औषध कंपनीतून जप्त केलेल्या या कोकेनची अंदाजे किंमत सुमारे 5,000 कोटी रुपये आहे. चौकशी दरम्यान जप्त केलेली औषधं गुजरातमधील अंकलेश्वर इथून आल्याचं उघड झालं होतं. दरम्यान आसामच्या करीमगंज जिल्ह्यात पोलिसांनी मिझोरामकडून आलेल्या वाहनातून अंदाजे 4.5 कोटींचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन अंतर्गत 2025 होणाऱ्या कनिष्ठ गटाच्या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताला देण्यात आल्याचं फेडरेशनचे अध्यक्ष लुसियानो रॉसी यांनी जाहीर केलं. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. नेमबाजी खेळात भारतीय खेळाडू करत असलेल्या चमकदार कामगिरीचं रॉसी यांनी यावेळी कौतुक केलं. कझाकस्तानमधील अस्ताना इथे झालेल्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी गटात उपांत्य फेरीत दाखल झालेल्या भारताच्या अहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीनं कांस्य पदक जिंकत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला दुहेरीत भारतानं पहिल्यांदाच पदक पटकावलं आहे. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत शारजा इथं काल रात्री झालेल्या अ गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 9 धावांनी पराभव केला. 152 धावांचा पाठलाग करताना भारतानं 20 षटकात 9 बाद 142 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं 9 बाद 54 तर दीप्ती शर्मानं 29 धावा केल्या. पुढील 4 दिवसात तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच येत्या आठवडाभरात गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड इथे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नैऋत्य मान्सूननं बिहार, झारखंड, संपूर्ण पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि देशाच्या उर्वरित भागातून परत असल्याचं IMD म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जेरिया दौऱ्यावर, भारतीय समुदायाशी साधला संवाद. PM गतिशक्ती बृहत आराखड्यामुळे विकसित भारत उपक्रमाला नवी गती मिळेल, पंतप्रधानांचा विश्वास. जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट रद्द, नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा. महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची भारतीय संघावर मात आणि पुढील 4 दिवसात देशाच्या दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.